नमस्कार. आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबर विभागावरवी राजश्री कामत तुमकां प्रादेशिक खबर दिता. ह्यो आसात काय मुखेल खबरो. गोय काँग्रेस पक्षान आज जिल्हो पंचायत वेंचणुकेच्या उमेदवारांची पहिली वळेरी जाहीर केल्या. मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी सेंट फ्रांसिस झेवियराच्या फेस्ता निमतान गोंयच्या लोकांक परबी भेटयल्या. मुख्य वेंचणूक अधिकारी कार्यालयान सगळ्या मतदारांक विनंती केल्या की जाणी अजून गणना फॉर्म सादर करूंक ना, तांणी ते बेगीनच बेगीन सादर करचे. सादर करपाची निमणी तारीख 11 डिसेंबर मेरेन वाडयल्या. गोय सरकाराच्या नुस्तेमारी संचालनालया वतीन 9 ते 11 जानेवारी मेरेन कांपाल मैदानाचेर एक्वा गोवा मेगा फिश महोत्सवाचे आयोजन करतले. आता पुराय खबरो. गोय काँग्रेस पक्षान आयज जिल्हो पंचायत वेंचणुके खातीर आपल्या उमेदवारांची पहिली वळेरी जाहीर केली. ह्या वळेरीत दिल्या म्हायती प्रमाण काँग्रेसीन उत्तर गोंयातल्या 7 उमेदवारांची तर दक्षिण गोंयातल्यान 4 उमेदवारांची नावां जाहीर केल्या. कार्मेलिना फर्नांडीस, साहिल मांद्रेकार, सोनल मालवणकार, विजू दिवकार, श्रेजल कलंगुटकार, भानुदार सननायक, आयुष केरकार, मनीषा उसगांवकार, जुलियो फर्नांडीस, एल के सिनो डसिल्वा, राजेंद्र शिरोडकार ह्या प्रमाण उमेदवारांची नावां आसा. जिल्हो पंचायतीची वेंचणूक राज्यात 20 डिसेंबराक जातली. ह्या फाटभुयेर सध्या उमेदवारांनी राज्यभर प्रचाराक नेट धरिल्ल्याचे चित्र दिश्टी पडटा. जाल्यार हे फावट बऱ्याचशा नव्या मुखामळांक राजकीय पक्षांनी जिल्हो पंचायतीचे उमेदवार म्हणून संद दिल्या. मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी सेंट फ्रांसिस झेवियराच्या फेस्ता निमतान गोंयच्या लोकांक परबी भेटयल्या. राज्यात सेंट फ्रांसिस झेवियराचे फेस्त व्हडा भक्तीभावान मनयतात. गोंयकार आनी संवसारभरातल्या भाविकांच्या काळजात सेंट फ्रांसिस झेवियराच्या फेस्ताविशी खाशेली सुवात आसा. फेस्ता निमतान जावपी प्रार्थना सभांक फक्त गोंयचेच न्हय जाल्यार सबंद भारत आनी संवसारातले भाविक उपस्थित रावतात आनी ताका लागून समाजात एकजूट आनी सलोखो वाडटा. हांव गोंयच्या लोकांक आनी संवसारभरातल्या भाविकांक सेंट फ्रांसिस झेवियराच्या फेस्ताची परबी भेटयता अशें मुख्यमंत्री आपल्या संदेशांत म्हणटा. 20 डिसेंबर 2025 ह्या दिसा जावपी जिल्हो पंचायत वेंचणुके खातीर पाळी जिल्हो पंचायत मतदारसंघाचे उमेदवार सुंदर नाईक हांच्या प्रचाराचो शुभारंभ आयज नावेली साखळी हांगा मुख्यमंत्री दत्त प्रमोद सावंत हांच्या हस्तुकी जालो. ह्या सुवाळ्याक नावेलीचे सरपंच रोहिदास कासेकार, साखळी नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष दयानंद बोरयेकार, साखळी भाजपा गटाचे समितीचे अध्यक्ष रामा नाईक, सचिव कालिदास गांवस, सुलक्षणा सावंत हजर आशिल्ली. नावेलीच्या साखळीच्या श्री महालक्ष्मी देवस्थानात देवीचो आशीर्वाद घेऊन प्रचार कार्याचो शुभारंभ केलो. ह्यावेळार कार्यकर्त्यांक मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री दत्त प्रमोद सावंत हांणी सांगले की विकसीत गोंयचे सपन पुराय करपा खातीर जिल्हो पंचायत, गोंय विधानसभा तशेंच केंद्रात भाजपा सरकार गरजेचें आसा. सध्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या फुडारपणाखाला विकसीत भारत आनी विकसीत गोंयाचे सपन पुराय जावपाक मजत जाता. येवपी जिल्हो पंचायत वेंचणुकेंत भाजपाक प्रचंड मतांनी निवडून दिवपा खातीर कार्यकर्त्यांनी मेहनत घेवपाची गरज आसा अशें मुख्यमंत्र्यांनी सांगले. गोंयात मुख्य वेंचणूक अधिकारी म्हणजे सीईओ कार्यालयात सोमारा जाहीर केला की दनपारा 4 मेरेन 11,65,314 गणना फॉर्म आयले जे राज्याच्या मतदार वळेरीच्या चालू आशिल्ल्या विशेष सघन पुनरावृत्ती म्हणजे एसआयआरचो एक भाग म्हणून सध्याच्या 11,85,034 मतदारांपैकी 98.33% आसात. ते एकठांय केल्यात आनी ताचें डिजिटायझेशन केलां. मुख्य वेंचणूक अधिकारी कार्यालयान सगळ्या मतदारांक विनंती केल्या की जाणी अजून तांचे गणना फॉर्म सादर करूंक ना, तांणी ते बेगीनात बेगीन करचे. सादर करपाची निमणी तारीख 11 डिसेंबर मेरेन वाळिल्या. अधिक सोयी खातीर मतदार तांचे गणना फॉर्म voters.eci.gov.in ह्या वेबसायटीचेर मतदार पोर्टलावरवी ऑनलाईन सादर करपाक शकतात. सायबर फटवणुकी खातीर दूरसंचार संसाधनांचो गैरवापर रोखपाक आनी दूरसंचार सायबर सुरक्षा सुनिश्चित करपाक संसार साथी एप सुरू केला अशें दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया हांणी सांगला. संसदेभायर पत्रकारांकडे उलयतना सिंधिया हांणी स्पश्ट केलें, जर कोणाक जाय तर संचार साथी एप मोबायल फोनांतल्यान डिलीट करपाक मेळटा आनी ते इन्स्टॉल करचे काय ना ते वापरकर्त्याचेर अवलंबून आसा. गिरायकांक मदत करप आनी तांची सुरक्षितता सुनिश्चित करप हें सरकाराचें कर्तव्य आसा असो पुनरुच्चार तांणी केलो. मंत्र्यांनी माहिती दिली की संचार साथीन फटीच्या मोबायल कनेक्शनची जोडणी तोडपाक सक्षम केला आनी सुमार 20 लाख चोरीक गेल्ले फोन सोदपाकूय मदत केल्या, ज्या पैकी सुमार 7.5 लाख फोन तांच्या मालकांक परत दिल्यात. विरोधकांची टिका करताना ते सभागृहाच्या कामकाजात आडमेळ हाडपाचे मुद्दे सोदपाचो प्रयत्न करतात असे त्यांनी म्हणले.
कस्टमर प्रोटेक्शन की बात है, आपको डिलीट करना है तो आप डिलीट कर दोगे, आप कोई मैंडेटरी नहीं है. आप अगर रजिस्टर नहीं करना चाहते हो, जब आप रजिस्टर करोगे तभी तो एक्टिव होगा, रजिस्टर नहीं करोगे तो इनएक्टिव होगा. कि आज तक पिछले 2 वर्षों में संचार साथी पोर्टल और संचार साथी ऐप के आधार पर कितनी सुविधा जनता को मिली है.
यो खबरें तुम्ही आकाशवाणीच्या पणजी केंद्रावरून ऐकतात.
भाई अब खेती में पानी की बचत और पैसे की बचत दोनों होंगी। वो कैसे? अब नए जीएसटी में ड्रिप इरिगेशन सिस्टम पर लगभग 9,000 रुपए की बचत।
वाह, लागत भी कम और फायदा ज्यादा।
भाई खेती हुई और आसान और पैदावार भी बेहतर।
नेक्स्ट जेन जीएसटी, बेटर एंड सिंपलर।
आकाशवाणी पणजी, आता मुखावेल्यो खबरो। गोय चेंबर ऑफ कॉमर्स एंड इंडस्ट्री म्हळ्यार जीसीसीआय आनी गोवा तंत्रज्ञान असोसिएशन म्हळ्यार जीटीएच्या सहकार्यान एआय फॉर करियर बिल्डींग ह्या नांवान आद्य कार्यशाळा सुरू करपाची घोशणा केल्या। आर्टिफिशियल इंटेलिजन्साचें गिन्यान, डिजिटल साधनां आनी फुडाराक तयार रोजगार कुशळटाय सशक्त करपाच्या हेतान ही कार्यशाळा घेवपाचो निर्णय जीसीसीआयन घेतला अशी माहिती चेंबराचे अध्यक्ष प्रतिमा धोंड हांणी दिल्या। दरेका गोंयच्या विद्यार्थ्यांक एआय कामाच्या फुडाराक कसो आकार दिता ते समजून घेवपा खातीर हो उपक्रम तयार केला। नेटान विकसीत जावपी डिजिटल संवसारात उद्देगाक तयार जावपाक योग्य मानसिकताय साधना दिवन तरणाट्यांक सशक्त करप हो आमचो हेत आसा अशें प्रतिमा धोंड हांणी म्हळां। जीसीसीआयची शिक्षण समिती आनी आयटी समिती हांच्या जोडपालवान साकारिल्ली ही कार्यशाळा गोंयांतल्या 20 ते 30 महाविद्यालयांनी चलतली। तातूंत स्वयंपूर्ण गोंय कार्यावळी खाला वांटो घेवपी संस्थांचो आसपाव आसतलो। ह्या उपक्रमाक लागून बिगड शिक्षणीक विशयांतल्या 3,500 ते 4,000 विद्यार्थ्यांक फायदो जातलो असो अदमास आसा। एआय साधना उदेवपी नोकरी भुमिका, करियर मार्ग, डिजिटल रुपांतर प्रवृत्ती आनी संवसारीक पांवड्यार उद्देगांक नवो आकार दिवपी एआय क्षेत्राच्या उपेगा विशीं हाताळणी प्रशिक्षण हातूंत दितले। गोंय सरकाराच्या नुस्तेमारी संचालनालया वतीन 9 ते 11 जानेवारी मेरेन कांपाल मैदानाचेर एक्वा गोवा मेगा फिश महोत्सवाचे आयोजन करतले। गोंयचे विद्यार्थी आनी सर्वसामान्य लोकांक नुस्तेमारी वेवसाय संबंधित शिक्षणीक आनी तंत्रज्ञानाचो अनुभव करून दिवपा खातीर दर वर्सा विशेष पद्दतीन हो महोत्सव आयोजित करतात। महोत्सवात वेगवेगळ्या जातींचे नुस्तें आनी सागरी जिवावळींच्या प्रदर्शनासयत विंगड सर्ती, खाणा जेवणांचे स्टॉल्स, लोकनाच आनी हेर मन रिजवणेचे कार्यावळ आसतात। नुस्तेमारी वेवसायिकांक सरकारी येवजण्यो आनी नुस्तेमारी वेवसायांतल्या आधुनीक तंत्रज्ञानाची माहिती करून दिवप तशेंच युवकांक ह्या वेवसाया कडेन आकर्शीत करप हो एक्वा गोवा मेगा फिश महोत्सवाचो उद्देश आसा। गोंय राज्य नुस्तेमारी संस्कृती आनी वेवसाय खातीर फामाद आसा आनी लोकांनी महोत्सवाक भेट दिवन महोत्सव यशस्वी करचो आनी ताका सहकार्य करचें अशें नुस्तेमारी संचालनालयान मागलां। काशी तामीळ संगमाची 4थी आवृत्ती आयज उत्तर प्रदेशांतल्या वाराणसीत सुरू जाली। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान आनी उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हांणी संयुक्तपणान ह्या कार्यावळीचें उक्तावण केलें। हाचो उद्देश उत्तर आनी दक्षिणेतले संबंद घट्ट करप आसा। आयज सांजे नमोघाट हांगा भव्य उक्तावण समारंभ जालो। ह्या वर्साच्या कार्यक्रमाचो मथाळो चला आमी तामीळ शिकुया हो तमीळ करकलम असो आसा। ह्या आयतारा तांच्या मन की बात कार्यावळीत प्रधानमंत्र्यांनी म्हणिले की काशी तामीळ संगमम हे तमीळ भाषेकडेन संलग्न आशिल्ल्या सगळ्यांक एक महत्वाची माची झाल्या।
काशी तमिल संगमम उन सभी लोगों के लिए एक महत्वपूर्ण मंच बन गया है जिन्हें तमिल भाषा से लगाव है। काशी के लोगों से जब भी बात होती है तो वो हमेशा बताते हैं कि काशी तमिल संगमम का हिस्सा बनना उन्हें बहुत अच्छा लगता है। यहाँ उन्हें कुछ नया सीखने और नए नए लोगों से मिलने का अवसर मिलता है। इस बार भी काशीवासी पूरे जोश और उत्साह के साथ तमिलनाडु से आने वाले अपने भाई बहनों का स्वागत करने के लिए बहुत उत्सुक है। मेरा आप सभी से आग्रह है कि आप काशी तमिल संगमम का हिस्सा जरूर बने।
शुक्ल यजुर्वेद मध्यंदिनी शाखेच्या 2000 मंत्रांनी तयार झालेले दंडक वा राम पारायण 50 दिवसात कसल्याच आडमेळीशिवाय पुराय केल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी वेदमूर्ती देवव्रत महेश रेखींचे अभिनंदन केले। सोशल मीडिया पोस्टात मोदी हांणी म्हळां की 19 वर्सांचे वेदमूर्ती देवव्रत महेश रेखींनी जे केला ते येवपी पिळग्यांक याद दितले। 23 वर्सां पिराय सकयल्या बायलांचे T20 ट्रॉफी एलिट सर्तीत गोंय पंगडाक हैदराबाद आड 7 विकेटींनी हार खावची पडली। गोंयान पयली बॅटींग करताना 6 विकेटी वगडावन 110 धावण्यो केल्यो। ताका जाप दितना हैदराबादान 17.5 ओव्हरींनी 3 विकेटी वगडावन 114 धावण्यो करून जैत जोडले। मॅच नागपूरच्या लेडी अमृतबाई डागा कॉलेज मैदानार जाली। हर्षिता यादवान 16, उर्वशी 21, तनिषा गायकवाडान 33, उस्मा खानान 12 आनी अथर्षी शिवरकरान 18 धावण्यो केल्यो। पणजे वेळेच्या नोंद केला त्याप्रमाणे कमाल तापमान 33 डिग्री सेल्सियस नोंद झाला तर किमान 20.2 डिग्री सेल्सियस नोंद झाला। राज्यात वातावरण सुके आणि वताळ असले हलके ते मध्यम प्रमाणात धुके पातळू येतात असे वेधशाळेन म्हणा। आणि आता खबरो सोपवच्या पहिली परतून एक फावट काय मुखेल खबरो। गोय काँग्रेस पक्षान आज जिल्हा पंचायत वेंचणुकेच्या उमेदवारांची पहिली वळेरी जाहीर केली। मुख्यमंत्री दत्त प्रमोद सावंत हांणी सेंट फ्रांसिस झेवियरच्या फेस्ता निमतान गोयच्या लोकांक परबी भेटयल्या। मुख्य वेंचणूक अधिकारी कार्यालयान सगळ्या मतदारांक विनवणी केल्या की गणना फॉर्म सादर करचे, सादर करपाची निमणी तारीख 11 डिसेंबर मेरेन वाडयल्या। गोय सरकाराच्या नुस्तेमारी संचालनालया वतीन 9 ते 11 जानेवारी मेरेन कांपाळ मैदानाचेर एक्वा गोवा मेगा फिश महोत्सवाचे आयोजन केला. आणि इतल्यान ह्यो प्रादेशिक खबरो सोपल्यो. आमच्यो मुखावेल्यो प्रादेशिक खबरो आयकात फाल्यां सकाळच्या 7:25 मिनटांचेर. नमस्कार.